नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. केंद्र सरकारचा जातीनिहाय जनगणनेचा निर्णय. ऊसाला प्रतिक्विंटल 355 रुपये रास्त आणि किफायतशीर दर निर्धारित. व्यवस परिषदेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती. भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद आयएससीईचा 10वी आणि तसंच 12वीचा निकाल जाहीर. आणि जुन्या कपड्यांच्या पुनर्वापरासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा अभिनव उपक्रम. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले,
कई राज्यों ने सर्वे के माध्यम से जातियों की जनगणना की है. जहां कुछ राज्यों ने यह काम सुचारू रूप से संपन्न किया है, वहीं कुछ अन्य राज्यों ने राजनीतिक दृष्टि से और गैर पारदर्शी ढंग से सर्वे किया है. इन सभी स्थितियों को ध्यान में रखते हुए कि हमारा सामाजिक ताना बाना राजनीति के दबाव में न आए, जातियों की गणना एक सर्वे के स्थान पर मूल जनगणना में ही सम्मिलित होनी चाहिए.
मंत्रिमंडळानं यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर प्रतिक्विंटल 355 रुपये निर्धारित केला आहे. देशभरातले 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने तसंच साखर उद्योगाशी निगडीत कामगारांना याचा लाभ होणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. दरम्यान जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. हा निर्णय सर्व समाज घटकांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यास मदत करेल असं पवार यांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत उद्यापासून सुरू होणाऱ्या व्यवस परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान करतील. 4 मेपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत जगभरातून 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार असून विविध विषयांवर चर्चासत्र आणि अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. परिषदेच्या पहिल्या दिवशी भारत आणि महाराष्ट्र पॅव्हिलियन तसंच व्यवस प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून काही महत्वपूर्ण घोषणा आणि सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून देशातल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे पुढचे सरन्यायाधीश असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील महिन्याच्या 14 तारखेपासून ते आपला कार्यभार सांभाळतील अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली. भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेनं आयएससीई इयत्ता 10वी आणि आयएससी इयत्ता 12वीचे निकाल आज जाहीर केले. 2,50,000 अधिक विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती तर 99,551 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती. 10वीत 99.37% गुणांसह मुलींनी वर्चस्व राखलं तर एकूण 98.84% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरम्यान 12वीच्या परीक्षेतही मुलींनी चांगली कामगिरी केली असून 99.45% मुली उत्तीर्ण झाल्या तर विद्यार्थ्यांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे 98.64% इतकं राहिलं. विद्यार्थ्यांना cisec.org आणि result.cisce.org या संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या 66व्या वर्धापन दिनाचा छत्रपती संभाजीनगरचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस आयुक्तालयातल्या देवगिरी मैदानात उद्या सकाळी 8 वाजता होणार आहे. या सोहळ्यात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलात पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते तर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. दरम्यान महाराष्ट्र दिनी उद्या मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातल्या उत्कृष्ट 5 मंत्रालयीन विभागाचे सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांना गौरवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीया आज साजरी होत आहे. आजच्या दिवशी शुभकार्याची सुरुवात केली जाते. तसंच या काळात सोने चांदी आणि इतर वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे पर्व सगळ्यांसाठी यश, वृद्धी आणि प्रसन्नता घेऊन येवो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव तालुक्यातील गोपालनगर आणि दिग्रस तालुक्यातील डोळंबा इथं अक्षय तृतीयेनिमित्त होणारे दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला आज यश आलं आहे. यावेळी प्रशासनाच्या चमूनं पोलिसांच्या मदतीनं मुला मुलींचे आई वडील यांची समजूत घातली, बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा, तालुका आणि गावस्तरीय अधिकाऱ्यांना अशा कोणत्याही घटनांविरुद्ध सतर्क राहण्याचे आणि त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच बालविवाह निर्मूलनासाठी जिल्हा कृती दल सक्रिय करण्यात आलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज सर्वत्र साजरी करण्यात आली. दिल्ली इथल्या महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिषद केंद्रात आज निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी सहाय्यक निवासी आयुक्त डॉ राजेश आडपावार, स्मिता शेलार यांच्यासह सर्व उपस्थितांनी प्रतिमांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगर इथं आज महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा महोत्सव समितीतर्फे शहरासह जिल्ह्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्तानं आज सकाळी टीव्ही सेंटर, बळीराम पाटील हायस्कूल, कॅनॉट गार्डन ते आकाशवाणी चौकपर्यंत फेरी काढण्यात आली. महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आज धुळे इथं वीरशैव लिंगायत समाजातर्फे महात्मा बसवेश्वरांना अभिवादन करण्यात आलं. विविध कार्यक्रमासह शहरातून दुचाकी फेरी यावेळी काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं जुन्या कपड्यांच्या पुनर्वापरासाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी आपल्याकडे वापरात नसलेले सुस्थितीतले कपडे यासाठी देण्याचं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केलं आहे. उद्यापासून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला यासाठीची विशेष घंटागाडी प्रत्येक प्रभागातून फिरणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. ते म्हणाले,
या ठिकाणी आपल्या जे जुने ना वापरणारे कपडे किंवा आता आउट ऑफ फॅशन झालेले काही कपडे तुम्हाला वाटत असेल, कदाचित ते दुसऱ्यांसाठी फार गरजेचे कपडे असतील, आज टेक्सटाईल रिकव्हरी फॅसिलिटी रेल्वे स्टेशन MIDC एरियामध्ये आपण आज शुभारंभ केलेला आहे. आणि प्रत्येक महिना पहिला तारीखचे जे घंटागाडी जसा एक स्पेशल गाडी येणार आहे, कृपा करून कपडे थोडा धुवून द्या, जेणेकरून आमचा थोडा मेहनत कमी होईल आणि हे गरजू लोकांना आपल्याला देता येईल. आणि त्याच्यापासून विविध महिला बचत गटाच्या मार्फत छोटे छोटे वस्तू बनवून परत मार्केटमध्ये आणता येईल.
बालरंगभूमी परिषदेतर्फे कोल्हापूर इथल्या कणेरी मठात आयोजित निवासी कला संस्कार शिबिरासाठी बीड जिल्ह्यातले 28 शिबिरार्थी सहभागी होणार आहेत. या शिबिरात शिबिरार्थींना सहभोजन, स्वावलंबनाचे धडे गिरवत कला आणि संस्काराचा आनंद घेता येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. छत्तीसगड राज्यातल्या बिलासपूर इथून 3 सोन्याच्या दुकानातून चोरलेल्या दागिन्यांसह एका टोळीला आज भंडारा पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून पोलिसांनी 14,56,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून 5 जणांना अटक केली आहे. नाशिकमधल्या पिंपळगाव बसवंतमध्ये 2 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली. हे 2 नागरिक जोपूळ रोड परिसरातील सोहन सिटीमध्ये अवैधरित्या राहत होते. येत्या 1 मेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात नांदखेड इथं शस्त्र बाळगल्याप्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी या दोघांकडून 4 चाकी वाहनासह 10,37,200 रुपयांचा मुद्देमाल, गावठी पिस्टल, तलवार आणि इतर शस्त्र जप्त केली आहेत. इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेटमध्ये आज चेन्नई सुपर किंग्सचा सामना पंजाब किंग्सशी होणार आहे. विशाखापट्टणम इथं होणारा हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. हवामान. राज्यात आज 44.6 सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं 41.6, बीड इथं 42, छत्रपती संभाजीनगर इथं 42.6 तर परभणी इथं 43.4 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्र सरकारचा जातीनिहाय जनगणनेचा निर्णय, उसाला प्रति क्विंटल 355 रुपये रास्ता आणि किफायतशीर दर निर्धारित. विवज परिषदेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती. भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद ICSE 10वी तसंच 12वीचा निकाल जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.